हेलो
सुना सर।
हाँ
सुना के सर।
हाँ बोला।
गुड मॉर्निंग अमोल साहब।
हाँ हाँ बर ऐका ना की तुम्हाला संध्याकाळी तुमच्याशी बोलत होता ना सर ऑफिसमध्ये।
नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम।
मला संध्याकाळी फोन करा।
हो चालेल आणि माझा आता नंबर सेव्ह करा।
हो हो बिलकुल तुमचा आहे माझ्याकडे।
ऑफिसमध्ये
बोलतात ना।
ओके ठीक आहे ठीक ठीक ओके
ओके बाय।